या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे।
श्रोते हो नमस्कार, पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिक तर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आयुर्वेदाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यासाठी गेली 25 वर्ष सातत्यानं कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत। भारतातील तसेच परदेशातील अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत। जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं असून त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना अनेक पेटंट मिळाली आहेत। सध्याच्या काळात ज्या दुर्धर आजारांवर यशस्वी उपचार उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध उपचारात मर्यादा आहेत अशा अनेक व्याधींवर आयुर्वेद हा सक्षम पर्याय समाजात उभा करून अशा रुग्णात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ते करत आहेत। अशा स्वरूपाचे गंभीर आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून याकरता आयुर्वेद हे सामर्थ्यवान शास्त्र आहे अशी त्यांची भक्कम धारणा आहे। आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन जगातील नामांकित परिषदांमध्ये आयुर्वेद पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं आहे। तसंच आंतरराष्ट्रीय मानांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत। आपल्याशी संवाद साधतायत वैद्य योगेश बेंडाळे। नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात।
नमस्कार।
कॅन्सर आणि त्याचा पुनरुद्भव या श्रृंखलेमध्ये आपण आतड्याचा कर्करोग किंवा कोलन कॅन्सर याबद्दलची माहिती घेत आहोत।
आतड्याच्या कॅन्सरची चिकित्सा चालू असताना किंवा परत आलेल्या कॅन्सरमुळं काही कॉम्प्लिकेशन्स होतात का?
मागील भागामध्ये आपण आतड्याच्या कॅन्सरसाठी दिल्या जाणाऱ्या चिकित्सेंच्या मर्यादा यासंबंधी उहापोह केला, तर कित्येक वेळा या चिकित्सांमुळे किंवा कॅन्सरच्या पुनरुद्भवामुळे अनेक कॉम्प्लिकेशन्स होताना दिसतात। यापैकी काही शारीरिक तर काही मानसिक असतात। ज्यावेळी रुग्णास हे समजतं की ही शस्त्रक्रिया केल्यानंतर आपल्याला कायमस्वरूपी एक पिशवी जोडण्यात येणार आहे, याला स्टोमा बॅग असं म्हटलं जातं, अशावेळी रुग्णाचे मानसिक खच्चीकरण मोठ्या प्रमाणावर होताना दिसते। शास्त्रीयदृष्ट्या खरे तर याला पर्यायही नसतो, परंतु या मानसिक धक्क्यातनं रुग्ण न सावरल्यास किंवा रुग्णाने हे मनोमन न स्वीकारल्यास ही सर्वंकष चिकित्सा फलदायी होताना दिसत नाही। तर प्रगत अवस्थेमध्ये शस्त्रक्रिया करूनही रुग्णास विविध कॉम्प्लिकेशन्स होताना दिसतात। शस्त्रक्रियेपश्चात केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेच्या जागी स्राव होणे किंवा तेथे जंतूंचा प्रादुर्भाव होणे, यातूनच रुग्णाच्या आयुष्याची प्रत ढासळणे आणि कॅन्सरचा प्रसार वाढणे असे धोके उद्भवतात। अलीकडेच 2022 झालेल्या संशोधनामध्ये हेही पुढे आले की कोलोन कॅन्सरच्या चिकित्सेपश्चात या रुग्णांना हृदयविकाराचा धोका आढळतो। स्वाभाविकच ज्यावेळेला रुग्ण केमोथेरपी किंवा रेडिओथेरपीसारखी चिकित्सा घेत असतात अशा वेळेला त्यांना विविध इन्फेक्शन्स होणे, रक्त कमी होणे, रक्त भरावे लागणे, दिलेल्या औषधांची विषाक्तता अधिक असल्यामुळे केमोथेरपीच्या सायकल्समध्ये खंड पडणे, रुग्णास आहार घेण्याची इच्छा नसणे, परिणामी झपाट्याने वजन कमी होणे आणि यातूनच पुढे या कॅन्सरचा पुनरुद्भव किंवा वेगाने प्रसार अशा स्वरूपाची कॉम्प्लिकेशन्स होताना दिसतात।
आतड्याच्या कॅन्सरची चिकित्सा करताना रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये आयुर्वेदाच्या दृष्टीनं कसा विचार केला जातो आणि याचा रुग्णांना कसा फायदा होतो?
रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये स्वाभाविकच आयुर्वेदाचा विचार हा स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षण मातुरस्य व्याधीपरिमोक्ष हा या दृष्टीने केला जातो। येथे स्वस्थ म्हणजे 100% निरोगी व्यक्ती असा नसून ज्या रुग्णाच्या कॅन्सरची प्राथमिक चिकित्सा झालेली आहे आणि ती यशस्वी आहे अशा रुग्णांमध्ये कॅन्सरचा पुनरुद्भव होऊ नये या दृष्टीने चिकित्सा करता येते। तर ज्या वेळेला रुग्ण प्रगत अवस्थेमध्ये येतात अशा रुग्णांच्या अवस्थेचा विचार करून त्या रुग्णास हितकर काय आहे असा सल्ला दिला जातो। ज्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया शक्य आहे अशा रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो। तर या रुग्णामध्ये आजाराची कोणती कारणे दिसतात का हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो। रुग्णाचा अग्नी सुधारणे याकडे कल असतो. आयुर्वेदामध्ये अग्नीचा व्यापक विचार केलेला दिसतो. ज्या रुग्णांमध्ये हा अग्नी उत्तम सुधारला जातो किंवा पूर्वीपासून अधिक चांगला अग्नी असल्याचा इतिहास मिळतो अशा रुग्णांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव किंवा पुनरुद्भव कमी होताना दिसतो. रुग्णाच्या लाईफस्टाईलचा अभ्यास करून आहारविषयक मार्गदर्शन केलं जातं. रुग्णाचे धातुबल वाढविले जाते, दोषांची साम्यावस्था टिकविली जाते आणि हे सर्व रसायन चिकित्सेने साध्य होते. या सर्वंकष तत्वप्रणालीमुळे कोणत्याही अवस्थेमध्ये इतर कोणतीही चिकित्सा चालू असताना किंवा चिकित्सेचा अपेक्षित फायदा न झालेले रुग्णदेखील ज्या वेळेला रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये येतात त्यावेळेला त्या त्या अवस्थेनुसार त्या त्या चिकित्सेचे ध्येय ठरवले जाते आणि यामुळे रुग्णास उत्तम प्रतीचे दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते. आयुर्वेद हे प्रतिबंधात्मक श्रेष्ठ अशा स्वरूपाचे शास्त्र असल्यामुळे कॅन्सरचा पुनरुद्भव टाळणे याकरिता आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित होते. या कॅन्सरचा प्रादुर्भाव यकृत, फुफ्फुसे, मेंदू या ठिकाणी प्राधान्याने होऊ शकतो तर या ठिकाणी आयुर्वेदानुसार कोणती स्रोतसं शुद्ध करायला हवीत, कोणते अवयव सुदृढ करायला हवेत, या अवयवांचे कोणते धातुसंघटन अधिक सम्यक बनवायला हवे याचा विचार केला जातो आणि यामुळेच या आजाराचा पुनरुद्भव अथवा हा आजार आहे त्या अवस्थेतून पुढील अवस्थांमध्ये जाण्यापासून टाळणे किंवा पुढील अवस्थेमध्ये जाण्याचा वेग मंदावणे अशी चिकित्सेची अपेक्षित ध्येय प्राप्त करून रुग्णास अधिकाधिक आयुष्य दिले जाते.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. आतड्याच्या कर्करोगाची चिकित्सा चालू असताना किंवा परत आलेल्या कर्करोगामुळं रुग्णांमध्ये शारीरिक आणि मानसिक कॉम्प्लिकेशन्स आढळतात, ज्यावेळी शस्त्रक्रिया करून कायमस्वरूपी स्टोमा बॅग बसवणार असल्याचं रुग्णाला समजतं त्यावेळी त्याचं मानसिक खच्चीकरण होतं, तर शस्त्रक्रियेपश्चात केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेच्या जागी स्त्राव होणं किंवा तिथं जंतूंचा प्रादुर्भाव होणं यातूनच रुग्णाच्या आयुष्याची प्रत ढासळणं आणि कॅन्सरचा प्रसार वाढणं असे धोके उद्भवतात. रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये प्राथमिक चिकित्सा झालेली आहे आणि ती यशस्वी आहे अशा रुग्णांमध्ये कॅन्सरचा पुनरुद्भव होऊ नये या दृष्टीनंच चिकित्सा करता येते. तर ज्या वेळेला रुग्ण प्रगत अवस्थेमध्ये येतात अशा रुग्णांच्या अवस्थेचा विचार करून त्या रुग्णाला हितकारक काय आहे तो सल्ला दिला जातो. तसंच या आजाराचा पुनरुद्भव वाढू नये किंवा पुढील अवस्थेमध्ये जाण्याचा वेग वाढू नये आणि रुग्णाला जास्तीत जास्त आयुष्यमान मिळावं यासाठी प्रयत्न केले जातात. याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या भागामध्ये आपण सर्व श्रोत्यांना दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.